आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। INS तारागिरी या अत्याधुनिक युद्धनौकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश। गुड फ्रायडे निमित्त आज देशभरात येशू ख्रिस्ताचं स्मरण। मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ अपघातात दोघांचा मृत्यू, 38 जण जखमी। आणि जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत भारताची 3 सुवर्णपदकांची कमाई। INS तारागिरी ही अत्याधुनिक युद्धनौका आज समारंभपूर्वक नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत हा समारंभ पार पडला। माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ही युद्धनौका बांधली असून या युद्धनौकेची 75% बांधणी स्वदेशी आहे। प्रोजेक्ट 17A अंतर्गतची ही चौथी नौका आहे। ही युद्धनौका अभेद्यतेची अनेक प्रगत वैशिष्ट्ये आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे। INS तारागिरी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानं नौदलाची युद्धसज्जता आणि तांत्रिक क्षमता वाढली आहे। राजनाथ सिंह यांनी या समारंभाला संबोधित केलं। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सागरी शक्ती अत्यंत महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं। भारताचा सुमारे 95% व्यापार सागरी मार्गांनी होतो, त्यासोबतच ऊर्जा सुरक्षा देखील सागरी क्षेत्रावर अवलंबून असल्यानं एक शक्तिशाली नौदल गरजेचं असल्याचं ते म्हणाले। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी आणि व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नौदलाचे जवान या समारंभाला उपस्थित होते। प्रधानमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी आज पुद्दुचेरी इथं निवडणूक प्रचारार्थ झालेल्या एका रोड शोमध्ये भाग घेतला। अण्णा सलाई भागात झालेल्या या 35 मिनिटांच्या मिरवणुकीत उघड्या वाहनात उभं राहून मोदी यांनी दुतर्फा उभ्या नागरिकांना अभिवादन केलं। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एन रंगासामी, गृहमंत्री ए नमशिवाय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष के पी रामलिंगम सहभागी झाले होते। त्यानंतर मोदी हेलिकॉप्टरने चेन्नईला रवाना झाले। प्रधानमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते नरेंद्र मोदी उद्या निवडणूक प्रचारासाठी केरळमच्या दौऱ्यावर जाणार आहेत। हा त्यांचा केरळमचा दुसरा दौरा आहे। तिरुवला इथं ते दुपारी एका बैठकीला उपस्थित राहतील। त्यानंतर सायंकाळी ते तिरुवनंतपुरममध्ये एका रोड शोमध्ये सहभागी होतील। दरम्यान काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी UDFच्या प्रचारासाठी तसंच CPM महासचिव MA बेबी LDFच्या प्रचारासाठी उद्या केरळमच्या दौऱ्यावर येणार आहेत। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या परिस्थितीत देखील भारतातल्या घरगुती ग्राहकांना इंडियन ऑइल कंपनी दररोज 28 लाख LPG सिलेंडर्सचा पुरवठा करत असून हे प्रमाण युद्धपूर्व काळातल्या पुरवठ्याच्या जवळपास असल्याचं कंपनीने म्हटलं आहे। सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी कंपनीने खास पथकं तयार केली आहेत। या पथकांनी आतापर्यंत 7,500 LPG वितरकांच्या तपासण्या केल्या असून काळा बाजार करणाऱ्या 141 वितरकांवर कारवाई करण्यात आली आहे। गुड फ्रायडे निमित्त आज देशभरात येशू ख्रिस्ताचं स्मरण केलं गेलं, तसंच देशभरातल्या चर्चेसमध्ये प्रार्थना केली गेली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक जमले होते। गुड फ्रायडेच्या निमित्ताने प्रेम, करुणा आणि क्षमाशीलता या येशू ख्रिस्तांच्या संदेशाचं स्मरण सर्वजण करत असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय। गुड फ्रायडेचा दिवस येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण करणारा दिवस असून या निमित्ताने सर्वांमध्ये करुणा आणि क्षमाशीलता हे गुण वाढीस लागो अशी प्रार्थना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। मानवतेसाठी बलिदान करणाऱ्या येशू ख्रिस्ताचं आज प्रत्येक जण स्मरण करतो असं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलंय। ओदिशाचे राज्यपाल हरिबाबू कंभमपती आणि मुख्यमंत्री मोहनचरण मांझी यांनी भाविकांना सदिच्छा दिल्या आहेत। अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही यानिमित्त सदिच्छा व्यक्त केल्या आहेत। मिझोराममधल्या चर्चेसमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित केल्या गेल्या। त्रिपुरामध्ये अनेक चर्चेसमध्ये प्रार्थना करण्यात आली। केरळमध्ये तिरुवनंतपुरममधल्या सेंट जोसेफ मेट्रोपॉलिटन कॅथेड्रल आणि सेंट मेरी कॅथेड्रल चर्चसह सर्व चर्चेसमध्ये प्रार्थना केली गेली। ओदिशामध्ये भुवनेश्वर, कटक आणि बेहरमपूर इथल्या चर्चेसमध्ये प्रार्थना करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना देशभरातून अभिवादन केलं जात आहे। पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आहे। शिवाजी महाराजांनी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लोकांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर वृत्त संपादक तथा वार्ताहर मराठी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार तसंच वार्ताहर इंग्रजी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तिन्ही पदांसाठीची पात्रता, प्रवेश शुल्क तसंच निवड प्रक्रियेसंबंधीचा तपशील न्यूज ऑन AIR या संकेतस्थळावर newsonair.gov.in/vacancies या पानावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश शुल्काचा धनादेश आणि ओळख छायाचित्रासह प्रारूपानुसार पूर्ण भरलेला अर्ज उपसंचालक वृत्त, प्रादेशिक वृत्त विभाग, पहिला मजला, आकाशवाणी मुंबई, प्रसारण भवन, बॅगवे रिक्लेमेशन, मुंबई 400020 या पत्त्यावर तसंच एअर न्यूज पॅनल 2022@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावा. अर्ज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या आत पोहोचेल या बेतानं पाठवावा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील सुकेळी खिंडीत आज पहाटे एका खासगी स्लीपर कोच बसचा अपघात झाला. या अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 38 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तीव्र वळणावर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटून हा अपघात झाला. जखमी प्रवाशांवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कळंबोलीतल्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेच्या अंतिम फेरीत भारतानं 3 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. महिला गटात भारताच्या शीतल देवी आणि पायल नाग यांचा समावेश असलेल्या संघाने कझाकस्तानवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. पुरुष गटात भारताच्या तोमान कुमार आणि श्यामसुंदर स्वामी यांच्या संघाने चिनी तैपेईच्या संघावर विजय मिळवत 2रं सुवर्णपदक जिंकलं तर भारताच्या शीतल देवी आणि तोमान कुमार यांच्या मिश्र संघाने इंडोनेशियाच्या संघावर मात करत 3रं सुवर्णपदक कमावलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जची चेन्नईमध्ये चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्जने 7 षटकांत 1 बाद 76 धावा केल्या होत्या. मंगोलियातल्या उलानबटार इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीन, प्रिया आणि प्रीती पवार यांनी आज आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांच्या विजयामुळे भारताची 3 पदकं निश्चित झाली आहेत. निखत झरीन हिनं 51 किलो वजनी गटाच्या सामन्यात फिलिपिनी मुष्टीयोद्ध्याला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 60 किलो वजनी गटात प्रियानं चिनी प्रतिस्पर्ध्याला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर 54 किलो वजनी गटात प्रीती पवार हिनं मंगोलियाच्या खेळाडूला धूळ चारत उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. गुड फ्रायडे निमित्त आज भारतीय चलन बाजार बंद होता. दरम्यान आज डॉलर निर्देशांकात जगातल्या इतर 6 प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलरची स्थिती मजबूत राहिली. इंट्राडे व्यवहारांमध्ये प्रति डॉलरसाठी रुपयाचं मूल्य 99.98 रुपये इतकं होतं. संयुक्त अरब अमिरातीमधल्या अबुधाबी इथल्या हफशन गॅस प्रकल्पातलं कामकाज आज आग लागल्यामुळे स्थगित करण्यात आलं. हवेत अडवण्यात आलेल्या ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांच्या अवशेषांमुळे ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आपत्कालीन पथकांनी तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जवळच्या अजबान परिसरातही असे अवशेष पडल्याचं सांगण्यात आलं. इराण इस्रायल अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्याचं प्रमाण वाढत आहे. कुवेतमधल्या वीज उत्पादन आणि जलशुद्धीकरण केंद्रावर आज इराणने केलेल्या हल्ल्यात यंत्रसामुग्रीचं काही प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती इराणच्या वीज, पाणी आणि नवीकरणीय मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. INS तारागिरी या अत्याधुनिक युद्धनौकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश. गुड फ्रायडे निमित्त आज देशभरात येशू ख्रिस्ताचं स्मरण. मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ अपघातात 2 जणांचा मृत्यू, 38 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत भारताची 3 सुवर्णपदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.